chinimandi.com podcast.
शहाबाद साखर कारखान्याचा इथेनॉल प्लांट नव्या वर्षात होणार सुरू. शहाबाद सहकारी साखर कारखान्याचे नवनियुक्त मॅनेजिंग डायरेक्टर वीरेंद्र चौधरी यांनी सांगितले की कारखाना परिसरामध्ये 99 करोड रुपये खर्च करून बनणारा 60 KLPD उत्पादन क्षमतेचा इथेनॉल प्लांट 21 जानेवारी 2021 पर्यंत सुरू होणार आहे. यामुळे कारखान्याला आर्थिक लाभ होईल. यानंतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेळेत ऊसाचे पैसे देणे शक्य होईल. त्यांनी सांगितले की कारखान्यामध्ये कार्यरत को जनरेशन प्लांट पासूनही अंदाजे 22-23 करोड रुपयांची वीज निर्यात करण्याचे ध्येय आहे. ते फरिदाबाद हून ट्रान्सफर होऊन शहाबादला आले आहेत. त्यांनी सांगितले की कारखान्याच्या आगामी ऊस हंगाम 2020-21 नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू करण्याचा विचार सुरू आहे. त्यांनी सांगितले की आगामी गाळप हंगामामध्ये 80 लाख क्विंटल ऊस गाळप करून 8,80,000 क्विंटल साखर उत्पादन करेल. हा कारखाना सर्व 10 सहकारी साखर कारखान्यांमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये नंबर 1 वर आहे. तसेच कारखान्याला 31 राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त आहेत. त्यांनी शेतकऱ्यांना विनंती केली की आगामी काळात स्वच्छ ऊस घेऊन यावे, जेणेकरून साखरेची रिकव्हरी वाढवली जाऊ शकेल. त्यांनी सांगितले की कारखान्याच्या कर्मचाऱ्यांच्या कामाबाबत काही समस्या असतील तर त्याही वेळेवर सोडवल्या जातील.